प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये ऐकूया पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. निर्माती गायत्री बस्ते. ऐकूया निरामय.
नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हुसेन बोहरी. आज एक आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूयात, मोठ्या आतडीमधले जीवाणू, लार्ज इंटेस्टाइनल बॅक्टेरिया. आपल्याला आश्चर्य वाटेल पण गेल्या साधारण 5 ते 7 वर्षात ह्याच्यावर इतका मोठा रिसर्च झालेला आहे की जगभरात जवळजवळ 14 ते 15 हजार असे पेपर्स त्याच्यावर आलेले आहेत. म्हणजे जगात इतका मोठा त्याच्यावर रिसर्च चालू आहे. तर कसं असतं की मोठ्या आतडीमध्ये अब्जो असे बॅक्टेरिया असतात. आपल्या शरीरातल्या पेशी त्या बॅक्टेरियांपेक्षा कमी असतात. तर ह्या बॅक्टेरियांचं महत्त्व काय आहे बेसिकली? आता जुन्या काळापासून आपल्याला हे माहिती आहे की ज्यांचं पोट व्यवस्थित साफ होतं आणि ज्यांना संडासा शक्यतो काही त्रास नाही आहे ते जनरली निरोगी राहतात. आणि ते खरं आहे, कारण मोठ्या आतडीमध्ये बॅक्टेरिया फार महत्त्वाचे आहेत. ह्याचं रिसर्च जरी बऱ्याच वर्षापासून चालू आहे तर ह्यातनं काय काय निष्पन्न झालेलं आहे. तर एक गोष्ट अशी आहे की आपल्या लहान आतडीचे जे पेशी आहेत त्यांचं आणि लहान आतडीमधल्या बॅक्टेरियांचं कंटिन्युअसली इंटरॅक्शन होत राहतं. तर त्या बॅक्टेरियांमध्ये जे इंटरॅक्शन आहे त्याच्यातून जे सिग्नल्स पाठवले जातात आपल्या शरीरात, तर आपल्या प्रतिकार शक्तीच्या निर्मितीमध्ये ते फार महत्त्वाचं रोल प्ले करतात. आणि असे अनेक आजार असे आढळलेले आहेत की त्याचं संबंध मोठ्या आतडींच्या बॅक्टेरियाबरोबर लावला जातो. उदाहरणार्थ लठ्ठपणा, डायबिटीज, हार्टचे आजार, हे लहान मुलांमध्ये कशा पद्धतीने अँटीबायोटिक त्यांनी घेतलेले आहेत किंवा त्यांची डिलिव्हरी कुठल्या पद्धतीने झालेली आहे, लहानपणी त्यांचा आहाराचं कशा पद्धतीने संतुलन ठेवलं गेलेलं आहे, ह्याच्यावर ते अवलंबून असतं की आपल्या मोठ्या आतडीचे बॅक्टेरिया कशा पद्धतीने डेव्हलप होतील. आणि आपण आता बऱ्याच चुकीच्या गोष्टी होताना बघत असतो. म्हणजे जसं मार्केटिंग आपण बघतो प्रत्येक ब्रँडचं की हे किती शुद्ध आहे, ते किती हे केलेलं आहे, किंवा हे किती बॅक्टेरिया फ्री आहे, किंवा काय अशा पद्धतीने आपल्या समोर बरेच प्रोडक्ट्स येतात. आपल्याला वाटतं की आपल्या लहान मुलांसाठी ते खूप चांगले आहेत. इनफॅक्ट तसं नव्हे. जे प्रोडक्ट नॅचरली शेतातून आपल्याकडे आलेले आहे ते जास्त महत्त्वाचं. त्याला फक्त स्वच्छ पाणी धुवून आपण जे प्रोसेस करतो ती मेथड कधीही चांगली, तर त्याच्यामुळे जे बॅक्टेरिया डेव्हलप होतात आपल्या आतडीमध्ये ते फार महत्त्वाचे असतात आपल्या लहान मुलांच्या फ्युचरसाठी. पाण्याचं आपण बघतो की आता सर्व आरोचं पाणी पितात, तर आरोमध्ये इट्स अ बॅक्टेरिया फ्री वॉटर, ठीक आहे, पण आपण लहानाचे मोठे जे झालेलो आहे तर ते आरोचं वॉटर पिऊन झालेलो आहे. आणि आपण जे पाणी पिऊन मोठे झालेलो आहे तर आपण काय आजारी पडत मोठे झालेलो आहे ह्याचा विचार आपण करत नाही. तर आपण इझिली ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडतो आणि त्यामुळं मग अल्टिमेटली कसं आहे की जे बॅक्टेरियल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आपल्या मोठ्या आतडीमध्ये ते होत नाही. आणि त्याच्यामुळं आजकाल बघितलं जातं आहे की मुलींमध्ये पाळी लवकर येणं, लठ्ठपणा लवकर डेव्हलप होणं, पॉलिसिस्टिक ओव्हरीज डेव्हलप होणं, मुलांचं आजकाल जे वजन आपण बघतो आहे तर ते जनरली पूर्वीच्या काळात जे असायचं त्याच्यापेक्षा 10 ते 15 किलो जास्त असतं आजकाल. आणि त्याचा जो परिणाम आहे चाइल्डहूड ओबेसिटी, भविष्यात होणारं डायबिटीज, ब्लड प्रेशर, मेटाबॉलिक सिंड्रोम, असे अनेक आजार आहेत जे त्याच्यामुळे होतात. त्यामुळे ह्या गोष्टीची खूप केअर घेतली पाहिजे. आता गुड बॅक्टेरियाचं मार्केटिंग पण खूप व्हायला लागलेलं आहे. प्रोबायोटिक्स वगैरे किंवा जे मार्केटमध्ये आपल्याला सहज मिळतं, अगेन त्याचीही आपल्याला गरज नाही आहे. आपण जर आपला योग्य ते आहार ठेवलं, रोज चांगल्या प्रमाणात दही आणि फळं आणि हिरव्या भाज्या जर आपण बऱ्यापैकी घेतल्या तर आपल्याला योग्य ते बॅक्टेरिया आपल्या आतडीमध्ये डेव्हलप होऊ शकतात. तर ह्या गोष्टीकडे आपण खूप लक्ष दिलं पाहिजे. मोठ्या आतडीच्या बॅक्टेरियामध्ये चेंज झाल्यामुळं मोठ्या आतडीचे पण काही आजार होऊ शकतात, जसे की वेगवेगळ्या प्रकारचे कोलायटिस आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे किंवा अजून कोलायटिस आहे. याच्यात फक्त एक महत्त्वाचा शब्द जो कोलायटिस आहे ह्याच्याबद्दल एक दोन शब्द सांगतो. कोलायटिस हा जो शब्द आहे ही एक पळवाट आहे. बऱ्याच वेळेस कुठल्याही आजाराचं निदान नाही झालं तर एखाद्या रिपोर्टमध्ये आपल्याला कोलायटिस लिहिलं दिसतं. आमच्याकडे काही पेशंट येतात आणि त्या कोलायटिसच्या डायग्नोसिसनी पण बरेच घाबरले असतात की आम्हाला काय झालेलं आहे. तर कोलायटिस हा शब्द म्हणजे मोठ्या आतडीला आलेल्या सुजेसाठी वापरलेला शब्द आहे. आणि कोलायटिसचं निदान हे केवळ व्यवस्थित त्या लक्षणांद्वारे किंवा मग कोलोनोस्कोपी नावाच्या चाचणीद्वारेच आपण करू शकतो. सोनोग्राफी किंवा बाकीच्या इन्व्हेस्टिगेशन्स फॉर कोलायटिसचं जनरली निदान होत नाही. तर ह्या शब्दाबद्दल खूप जास्त घाबरून जाऊ नका. पोटाबद्दल काही लक्षणं असतील तर सुरुवातीला आपल्या फॅमिली डॉक्टरना आणि गरज वाटली तर त्याच्या स्पेशलिस्टना तुम्ही भेटून मग योग्य ते निदान करायला पाहिजे. धन्यवाद.
निरामय या कार्यक्रम मालिकेमध्ये आताच आपण पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती ऐकली. तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं, निर्मिती होती गायत्री बस्ते यांची. श्रोते, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक, मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 247-2253. फोन नंबर पुन्हा एकदा 247-2253.